అనేనాత్మని పశ్యంతి కేచిదాత్మానమాత్మన అన్యే సాంఖ్యేన యోగేన కర్మయోగేన చాపరే. 13వ అధ్యాయంలో 24వ శ్లోక అప్లా చల్లేలా హే. ధ్యానాని మంజే ధ్యానాచా సాధనేని కొణి ఏక్ అప్లా స్వతహలా आपल्या ठिकाणी आत्मा आहे अशा जाणीवेनी पाहतो. ध्यानाने आपल्या ठिकाणी कोणी एक आत्म्याला पाहतो. केचित म्हणजे कोणी एक. अन्ये सांख्येन योगेन म्हणजे सांख्य योगाने देखील कोणी एक आपल्या ठिकाणी आत्मस्वरूप जाणतो. कर्मयोगेन च अपरे आणि अन्य कोणी कर्मयोगाने देखील हीच गोष्ट जाणतात असं भगवंत म्हणतात. आपण ध्यानाने आत्मदर्शन कशा रीतीने गीतेने सांगितल्या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यानाच्या प्रक्रियेप्रमाणे होतं ते पाहिलं आणि सांख्य विचारासंबंधी आपण पाहतो आहोत. अन्ये सांख्येन योगेन असं भगवंत म्हणतात. मी मागच्या वेळेलाही सांगितलेलं होतं आणि याही वेळेला सांगतो की या सांख्य या शब्दानी भगवंतांनी विशेष करून कॉईन केलेला ज्ञानाकरता ज्ञान विचाराकरता म्हणून सांख्य हा शब्द जो दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांख्य योगे योग म्हणून सांगितला. आत्म्याच्या संदर्भातला ज्ञान विचार याचं कारण अजून एक सांख्य या नावाने सुप्रसिद्ध योग आहे किंवा सांख्य शास्त्र आहे. जी सहा शास्त्र आहेत त्याच्यातलं एक धुरेचं शास्त्र आणि या शास्त्राविषयी आपण हा श्लोक पाहण्याच्या आधीच माहिती घेत होतो. या शास्त्राच्या प्रमाणे प्रकृती आणि पुरुष अशा दोन गोष्टींमध्ये ही सगळी सृष्टी विभागलेली आहे आणि पुरुष हा अकर्ता अभोक्ता निस्संग जन्ममरणरहित खरं म्हणजे कायमचाच मुक्त असा आहे. तरी देखील तो प्रकृतीस्थ होतो आणि प्रकृती मी असं समजून आपण स्वतःच भोग भोगतो. मी भोगतो आहे अशा प्रकारचा भाव धारण करतो पुरुष. सगळं प्रकृतीचं कर्तृत्व आणि पुरुष हा केवळ अलिप्त. ज्ञानेश्वर महाराजांनी अनंघू तो पेंधा निकवडा नुसधा असं त्याचं वर्णन केलेलं आहे असा. आणि प्रकृती ही आपली आपण काहीही करू शकत नाही. पुरुषाचं जर संनिधान असेल तर त्या संनिधानाने केवळ प्रकृती कार्य करते. सगळं जगत हे प्रकृतीचं कार्य आहे. सगळे प्राणी मात्र स्थावर जंगम असं जगत हे प्रकृतीचं कार्य आहे. मन बुद्धी अहंकार अंतःकरण हे सगळं प्रकृतीचं कार्य आहे. या सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे किंवा सांख्य शास्त्राप्रमाणे प्रकृतीच्या अंतर्गत अनेक पुरुष आहेत आणि जेव्हा शुद्ध वर्तनाने प्रकृतीच्या ठिकाणी सत्वभाव जागा होतो तोही प्रकृतीचाच गुण आहे. पण त्या सत्वभावाच्या प्रभावामुळे प्रकृती आपल्या स्वतःला पुरुषापेक्षा वेगळं जाणते. जाणण्याचं काम देखील पुरुषाचं नाही. तो जाणीव नेणीव रहित असा आहे. शुद्ध जाणीव स्वरूप असला तरी देखील असं असल्यामुळं प्रकृती आपल्या स्वतःला पुरुषापेक्षा आपण अत्यंत वेगळा आहोत हे समजते आणि आपल्या स्वतःला पुरुषापासून मुक्त करते. कारण पुरुष कोणापासूनही मुक्त होत नाही, कारण तो बंधनातच सापडलेला नाही तत्वतः, त्यामुळे मुक्ती देखील प्रकृती पुरुषापासून करून घेते. अशा प्रकारचं हे सांख्य शास्त्र म्हणून आहे ते आहे, त्याचा इथं तसा संबंध काही नाही. याच्यातल्या काही गोष्टी या सांख्य शास्त्रातल्या भगवंतांनी घेऊन समन्वयात्मक भूमिका घेऊन वेदांतच सांगितलेला आहे. भगवंतांचं सांगणं हे वेदांताला धरून वेदांताला अनुसरून असं आहे. आणि अन्ये सांख्येन योगेन असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला ज्ञान विचार, त्या ज्ञानविचारांनी चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायानी तो मुक्त होऊन जातो असं भगवंतांना म्हणायचं आहे. हा जो सांख्य विचार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितली की आत्मा हा शोच्य नाही, अशोच्य आहे, शोचनीय नाही, ज्याच्या संबंधी शोक करावा असा आत्मा मुळीच नाही. कारण आत्मा अविनाशी असल्यामुळं ज्या विनाशी गोष्टी आहेत त्याच्या संबंधी शोक संभवतो, त्यामुळं आत्म्यासंबंधी शोक होऊ शकत नाही. आत्मा हा शोकात सापडणारा नाही. तसंच आत्मा हा देहामध्ये जशा कौमार, यौवन आणि जरा अशा अवस्था आहेत तथा देहांतर प्राप्ती, तसंच देह जाणं आणि पुन्हा देह प्राप्त होणं ही सलग घटना आहे असं भगवंतांना म्हणायचं आहे. मृत्यूपशी कुठंतरी गोष्ट थांबत नाही. तर जसं जन्म, बालपण, यौवन, जरा, मृत्यू, पुन्हा जन्म, म्हणजे जन्म जेव्हा होतो तेव्हा कोणत्या खंडित गोष्टीपासून मग जन्माला आला असं नसून ही अखंडच घटना आहे, ज्याला एक चेन एक साखळी पद्धतीने घडणारी घटना ज्याला म्हणू, अशा प्रकारची ही घटना आहे. म्हणून मृत्यू ही विपरीत गोष्ट नाही असं भगवंतांनी सांगितलं. मृत्यू हा आहेच. जसा पाण्यात पडला की व्हायला सुरुवात होते तसं जीवनात आला की मृत्यूपर्यंतचा प्रवास आपल्याला दिसतो म्हणून, पण त्या मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे. देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती. आणि भगवंत असं म्हणतात की धीरा हा तत्र न मुह्यती, जो धीर पुरुष आहे तो याबाबत मुळीच मोह पावत नाही, तो मृत्यूकडे आपण पाहतो तशा भकास पद्धतीने पाहत नाही. कारण तो जो धीर पुरुष असतो त्याला हा धीर आला कुठून, तो धैर्यवान का झाला, वस्तुस्थिती तो जाणतो म्हणून तो धीर पुरुष आहे. त्याला माहितीये की हा शोचनीय नाही, शोक करण्यासारखा हा नाही. तसंच देह गेला तरी देखील पुन्हा हा जन्माला येणार आहे हे त्याला माहीत असल्यामुळं त्याकरता तो मोह पावत नाही. एखादी गोष्ट ज्याला खात्रीने माहिती आहे अशा प्रकारे धीर पुरुष असतो, प्राप्त पुरुष असतो. पुढे भगवंत असं म्हणतात की या देहामध्ये देखील सुख आणि दुःख धीर पुरुष समान लेखतो. ही एक त्या धीर पुरुषाची अजून विशेषता भगवंतांनी सांगितली. सुख आणि दुःख दोन्ही समानत्वाने कसं पाहिलं जाईल? अशा करता की दुःखाने तो व्यथित होत नाही. आपण जितके व्यथित होतो, यम ही न व्यथयंते ते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सो सहा अमृतत्वाय कल्पते. व्यथित होण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे देह संबंधी अथवा संसारासंबंधी, त्यांनी तो व्यथित होत नाही, म्हणून तो सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीच्या वेळेला सम असतो. याचा असा अर्थ निघतो की जसं व्यथित होणं त्याच्याबाबत संभवत नाही, तसं तो त्याला हर्षोन्माद देखील होत नाही. सुख आणि दुःख ही जी द्वंद्व आहेत, सुरुवातीलाच या उपदेशाच्या भगवंतांनी मात्रा स्पर्शा स्तुकौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायिनाहा अनित्याहा तां स्थितिक्षस्व भारत असा एक उपदेश अर्जुनाला केला. मात्रा स्पर्श जे आहेत ते नेहमीच शीत आणि उष्ण म्हणजे हवं आणि नको यामध्ये अडकलेले असतात. डोळ्याला रूप आवडतं नावडतं, स्पर्श आवडतो नावडतो, शब्द आवडतो नावडतो, शीत आणि उष्ण म्हणजे हवं आणि नको याच्यामध्ये सगळी दुनिया सापडलेली आहे. आपण सगळे त्याच्यामध्ये अडकलेले आहोत आणि हवं आणि नको याचा अंतिम परिणाम सुख आणि दुःख याच्यामध्ये होतो. त्या सुखाला देखील अनुकूल वेद नियम आणि दुःखाला प्रतिकूल वेद नियम असं म्हटलेलं आहे. अंतःकरणात अनुकूल वेदना निर्माण झाली की त्याला सुख असं म्हणतात आणि प्रतिकूल वेदना नको असणारी त्याला दुःख असं म्हणतात. हा धीर पुरुष या सगळ्या गोष्टी सहन करतो, त्यांनी व्यथित होत नाही अशा करता की तो आपल्या स्वतःला सुखापासून आपण वेगळे आहोत आणि दुःखापासून देखील वेगळे आहोत हे समजून घेतो. एरवी मी सुखी आणि मी दुःखी असा अज्ञानी मनुष्याचा अबोध असतो. सुखात चाललेला आहे असं तरी वाटतं किंवा दुःखात चाललेला आहे असं तरी वाटतं, तर तो सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना समान लेखतो. समान लेखतो याचाही असा अर्थ की सुखापासूनही तो वेगळा असतो आणि दुःखापासून देखील तो वेगळा असतो. ही जी द्वंद्व आहेत, अनेक प्रकारची द्वंद्व, या द्वंद्वापासून तो आपल्या स्वतःला नेहमीच वेगळा समजतो. इथं दिवे आहेत, उजेड आहे, दिवे गेले इथं अंधार होईल. दिवे आहेत हे ज्याला समजलं त्याला दिवे गेलेत हेही समजतं आणि अंधार झालाय हेही त्याला समजतं. म्हणजे प्रकाश आहे आणि अंधार आहे हे जो समजणार आहे तो प्रकाशरूप नाहीये आणि तो अंधार देखील नाहीये. तो प्रकाश आणि अंधार याच्यापेक्षा वेगळा आहे, तो वेगळेपणाने जाणतो इथं उजेड आहे अथवा अंधार आहे. तसंच हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे सुख आहे, हे दुःख आहे, अशा प्रकारचे सगळे भाव तो वेगळेपणाने जाणतो. तो सुखापेक्षा वेगळा असतो, दुःखापेक्षा वेगळा असतो, पापापेक्षा वेगळा असतो, पुण्यापेक्षा वेगळा असतो. म्हणून आचार्यांनी म्हटलंय ना, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. मी पुण्यस्वरूप नाही, पुण्याचा माझा काही संबंध नाही, तथाकथित पुण्याचा आणि पापाचाही नाही. मी सुख आणि दुःख याच्यापेक्षाही वेगळा आहे. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रम न तीर्थो न वेदा न यज्ञाहा. मी या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, चिदानंद रूप शिवस्वरूप आत्मा मी आहे, अशा बोधावर तो असतो. आणि या बोधावर असणं हे त्याला धीर पुरुष म्हणायला पुरेसं आहे, कारण या बोधावर असणं हेच धैर्य आहे. याच्यापेक्षा वेगळं धैर्याचं कोणतंही स्वरूप नाही. आत्म्यासंबंधी सांगत असताना आधी आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे असा पुरुष त्याचा आंतरिक भाव कसा असतो त्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे आणि ते आपण पाहतो आहोत. आत्म्याला तो शोच समजत नाही, देहाच्या ज्या अनेक अवस्था आहेत त्याच्यामध्येच देहांतर प्राप्ती ही देहाचीच अवस्था आहे, किंवा आत्म्याच्या या स्थित्यंतराच्या गोष्टी आहेत हे जाणून तो व्यतीत होत नाही, हे जाणून तो स्थिर राहतो। आणि मग एवढं सांगितल्यानंतर भगवंतांनी असत जे आहे त्या असताला शाश्वत अस्तित्व कधीही नसतं असं म्हटलं। न असतः विद्यते भावो, भाव म्हणजे अस्तित्व, अस्तित्व दर्शक असा शब्द। जे असत आहे उघड उघड त्याला एक झाड आहे ते झाड 500 वर्षांनी जाईल, एक मनुष्य आहे तो 70-80 वर्षांनी जाईल। परवा वेगळ्या वेगळ्या प्राणी पक्ष्यांचं आयुष्य आलेलं होतं, काय कुत्र्याचं 13-14 वर्ष, अशा प्रकारे गाईचं 20 वर्ष, त्याच्यात कावळ्याचं आयुष्य 100 वर्ष आलेलं होतं। खरंच की वाटली त्या कावळ्याकडे पाहून, 100 वर्ष बिचारा जगतो। म्हणजे काल परवा गेलेला एखादा कावळा त्यांनी लोकमान्य टिळकांना पाहिलेला असेल, लक्षात घ्या 1907 फार फार पूर्वी, 100-100 वर्ष जर जगत असेल, हल्ली त्यांना आपण जे खूप खातो तर तेही ते खात असल्यामुळं मला माहिती नाही की बाकीच्या प्राण्यांना डायबिटीस वगैरे व्हायला लागलाय तसा कावळ्याला होतो की नाही। कारण आमच्याकडे जो कावळा येतो तो पेढे बर्फी घेऊनच जातो इतकी जर पेढे बर्फी तो खात असेल आणि खरंच जर दुसरं काही दिलं तर तो तिथं नुसता ओरडत उभा राहतो पण काही घेत नाही। तुम्हाला वाटेल की यांना दिलेली बर्फी किंवा पेढे हे कावळ्याला घालतात का काय? किंवा कावळ्यासाठी वेगळी बर्फी द्यावी की काय? तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, बारामतीला आम्ही राहत होतो, ते मोठे बागायतदार होते, त्यांच्या घरातला कुत्रा सीडलेस थॉम्सन द्राक्ष फक्त खायचा। जर त्याला त्या बिया असलेली आता द्राक्ष मिळतच नाही, आता सगळी सीडलेस द्राक्ष, तेव्हा ती सीडलेस द्राक्ष थॉम्सन द्राक्ष, आणि त्याला काही काही त्यांची प्रॉडक्ट अशी होती की त्याला एक प्रकारचा सेंट असे, काळी देखील होती सीडलेस आणि आपली नेहमी असतात तशी देखील, त्याला सेंटही असे, पण तो सीडलेस द्राक्ष खायचा। आणि त्याला वरून ते तिथून गॅलरीतून त्यांचा मुलगा द्राक्ष टाकायचा आणि तो वरच्यावर ते पकडायचा, आणि ते जर त्यांनी मध्येच एखादं आम्ही खेळ खेळायचो त्याच्या बरोबरीने, ते त्यांची द्राक्ष टाकायचे आम्ही खेळायचो आपण द्राक्ष अशी टाकणार नाही, जर तोंडात त्याच्या इतर द्राक्ष आलं तर तो थुंकून टाकायचा। मला तुम्हाला सांगायचं असं की जे आयुष्य आहे ते आयुष्य मनुष्याचं असेल 70-80 वर्षांचं, कुत्र्याच्या तुलनेने खूप जास्त, कोणाच्या तुलनेने कमी, हत्ती देखील 80 वर्ष 100 वर्ष जगतो। तर एक मोठाच्या मोठा खडक हा हजारो वर्ष जगेल पण शेवटी जाईलच। म्हणजे अचर वस्तू देखील जातात, चर वस्तू अचर वस्तू दोन्ही जातात, आणि जीवन तर संपतातच संपतात। असं जीवन संपल्यानंतर तो व्यथित होत नाही, आणि हे जे दृश्य विश्व आहे यद दृष्टम तन नष्टम अशा प्रकारे त्याचा नेहमीचाच बोध असतो, नेहमीच जे जे दिसत असतं आहाचं आकारले काळ मोडी याच्याविषयी त्याला कसलीच शंका नसते. नेहमीच काळ मोडून टाकतो, डेथ द लेव्हलर, तो नेहमी संपवतो. म्हणून जे असत आहे त्याला कधीही भाव नसतो हे त्याला पक्क माहीत असतं. मृत्यूंनी देखील त्याला इतका मोठा धक्का तो बसू देत नाही. अशी एक कला त्यांनी मिळवलेली असते, ती कला म्हणजे आत्मानात्म विचार पक्का करणं. अन्य सांख्येन योगेन सांख्य योगानी आपण अमर आहोत हे तो लक्षात घेतो, आणि ज्याच्या त्याच्या अंतर्यामी आत्मा पाहण्याची कला असतो शिकतो. म्हणून जे असत आहे त्याला कधीही भाव असणं शक्य नाही, कायमचं अस्तित्व असणं शक्य नाही. आणि न अभावो विद्यते सतः, आणि जे सत स्वरूप आहे त्याला कधीही अभाव नाही हे तो जाणतो. युद्धात जी हत्या होणार होती अर्जुनाच्या हातून, तर हे सगळे यांची शरीर जातील असं भगवंत एक प्रकारे सांगतायत. अंत वंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणहा. देह अंत वंत असा आहे, आणि जो शरीरी आहे त्या शरीरामध्ये असणारा तो नित्यस्य उक्ता हा, तो नित्य आहे असंच म्हटलं गेलेलं आहे. आणि तो नित्यही आहे आणि नूतनही आहे. अगदी लहान मूल म्हणजे नवजात अर्भक इन्फंट, अगदी एवढं कोपरा एवढं तुमच्या हातात आणून देतात, जन्म झाल्याबरोबर त्याचं पहिलं आवर्तात आणि बाहेर आणून देतात नातलगांकडं, वडिलांकडं, आजीकडं, आणि ते त्यांच्याकडे पाहायला सुरुवात करतात. तर त्याच्या लुकलुकत्या डोळ्यामध्ये जे चैतन्य आहे आणि जी नित्यता आहे ती नित्यता अंतकाळपर्यंत टिकून राहते. ती जशीच्या तशी असते, त्याच्यात काही फरक नाही पडत. त्या नित्यतेच्या आधारावर, त्या जाणीवेच्या आधारावर शरीर मोठं होतं, संस्कार होतात, बुद्धी घडते, तो एक चांगला नागरिक म्हणून काम करतो, कालांतराने काळाच्या पडद्याआड जातो. पण ते जे नित्य असणारा असा शरीरी जो आहे त्याच्यात काही बदल होत नाही, तो जसाच्या तसा असतो. अशा प्रकारे भगवंतांनी या सांख्य तत्वज्ञानाबद्दल, आत्म्याबद्दल सांगितलं, आणि या आत्म्याकडे पाहण्याची प्राप्त पुरुषांची दृष्टी कशी असते तेही सांगितलं. त्याच्यानंतर भगवंत आत्म्याचं वर्णन करायला लागले. न जायते म्रियते वा कदाचित, न हा शब्द दोन्ही ठिकाणी, तो जन्मतही नाही आणि मरत देखील नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयहा, तो पूर्वी होता आत्ता आहे आणि नंतर असणार आहे, असं त्याच्याबद्दल म्हटलं जात नाही. तो नित्य असतोच. अजाहा, तो जन्मरहित असा आहे, अनुत्पन्न असा आहे, त्याला कोणीही उत्पन्न केला नाही, पहिल्यापासूनच तो आहे, अनादिकालापासून तो आहेच आहे, तो नव्हता असं कधीच नव्हतं. तो नित्य आहे म्हणजे पुराण देखील आहे, जन्मलेला देखील नाही इतका जुना आहे, आणि तो मरणार देखील नाही, तो कायम असणारा असाच आहे. शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर नाहीस झाल्यामुळं, शरीराचा नाश झाल्यामुळं त्याचा नाश होत नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. जीर्ण झालेली वस्त्र जशी बदल घेतली जातात, बदलावीत वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती, नवीन घेऊन जुनी जशी टाकून द्यावीत, तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही, नवीन देह घेऊन येतो आणि नवीन देह घेऊन येणं हेच हितकर असतं. जो देह थकलेला आहे, खरच कधी कधी वृद्धत्व हे भीतीदायक असतं. ते बुद्ध जे घाबरले, खूप तरल मनुष्य घाबरल्याखेरीज राहणार नाही असं वृद्धत्व असतं. मान देखील धरता येत नाही, जसं लहान मूल त्याला मान स्वतःची धरता येत नाही तशी स्थिती वृद्धापकाळी देखील होऊ शकते. मान देखील धरता येत नाही, ती देखील जड होईल. सगळ्या अंगाला सुरकुत्या काय पडतात, कधी कधी वागतो किती. ऐकू येत नाही वयोमानाप्रमाणे, दिसत नाही, नाना प्रकारचे रोग होतात. आणि असा देह असावा अशी कितीही इच्छा असली तरी देखील शेवटी त्या देहाचा देखील कंटाळा येतो देह धारण करणाऱ्याला. तुमच्या आमच्या घरातल्या वृद्ध वयस्कर व्यक्ती, अगदी जीर्ण झालेल्या अशा म्हटलेल्या तुम्ही आम्ही ऐकले असतील की बास बाबा आता सहन होत नाही, हा देह जावा असं म्हणतात. शरीर जीर्ण झाल्यानंतर ते टाकून देणं हेच योग्य. आणि तोच चैतन्यमय, पण त्या जीर्ण शरीरात असताना किती तुच्छता त्याच्याबद्दल होती आजूबाजूच्या विश्वाची, तेच चैतन्य. पण नवीन जन्म घेऊन आल्याबरोबर किती सगळ्यांना हवा हवा असा वाटतो, सगळं घर त्याच्या भोवती फिरायला सुरुवात होते. मृत्यू तसा श्रेयस्कर देखील आहेच, आणि देह धरून ठेवण्यामध्ये कोणताही फायदा नाही, तो धरताही येत नाहीच. आणि व्यावहारिक विचार जर करायचा झाला तर आपल्या घरामध्ये आपल्या आजोबा आजी पणजोबा पणजी खापर पणजोबा खापर पणजी ढोपर पणजोबा काय ढोपर पणजी हे गेलेच नसते आणि आपणही आलो असतो तर घर पुरलं असतं. आपण ज्या घरामध्ये राहतो, आता काय 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये आपण 5 जण राहत असू, 6 जण राहत असू, तर आपल्या आत्ताच्या 3 खोल्यांच्याच फ्लॅटमध्ये किती लोक राहिली असती, त्यांची मुलं काय केलं असतं. त्यामुळे तशाही तऱ्हेने शरीराने जीर्ण झालेल्या जावं आणि परत जन्म घेऊन यावं. भगवंत असं म्हणतात की याला शस्त्र नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुताहा. पंचमहाभूत याचं काहीच बिघडवू शकत नाही. थोडक्यात आत्म्याच्या बाबत पंचमहाभूत काहीही करू शकत नाही, ते देहाच्या बाबत जरूर करू शकतात. अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम सनातनः अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते. अशा प्रकारे आत्म्याचं जे वर्णन केलं ते वर्णन तुम्ही असं ऐकताय की कोणत्या तिराईता संबंधी चाललेलं आहे, हे आपल्या संबंधी चाललेलं आहे. आपलं मूळ स्वरूप काय आहे ते आपण ऐकतो आहोत. आपण इतके देहाशी बांधले गेलेले आहोत की आपल्याला म्लान वदनानी आपण ते ऐकतो आहोत. खरंच आपलं असं स्वरूप आहे की काय अशी शंका घेऊन आपण जणू ऐकतो आहोत. विनोबा म्हणतात की तत्वमसी हा शब्द कानावर पडल्यावर केवढा उत्साह यायला पाहिजे. जेव्हा सद्गुरू म्हणतात की तेच तू आहेस तेव्हा मृत्यूचं भय गेलं असा त्याचा अर्थ आहे. देहाची मक्तेदारी संपली असा त्याचा अर्थ आहे. मी जो विकारांमध्ये बांधला गेल्यासारखा मला वाटत होतो तो मी विकारवान नाही असा त्याचा अर्थ आहे. मी शांत स्वरूप आहे असा त्याचा अर्थ आहे. केवढा आनंद व्हायला पाहिजे. मी सत स्वरूप आहे उगीच मरणाला घाबरत होतो. मी चित स्वरूप आहे उगीच आपल्याला अज्ञानी समजत होतो. मी आनंद स्वरूप आहे. मला खरंच कोणतीही व्यथा नाही कोणतंही दुःख नाही असं कुठं व्हायला पाहिजे की नको. कदाचित भगवंतांनी देखील हे सगळं सांगत असताना अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं असेल. म्हणून भगवंतांचं जे पुढचा तर्क भगवंतांनी सांगितलाय तो जर आत्मा जन्मतो आणि आत्मा मरतो असं तुला वाटत असेल तरी देखील तू शोक करू नकोस असं भगवंत याच्या पुढे सांगायला लागले. जातस्य ही ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च. तू जन्मतोस असं समजतोस तर त्याला जसा मृत्यू आहे तसा जो मृत्यू पावतो त्याला परत जन्म आहे. तसंच ज्याला कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आहे तर त्याला धरून देखील एक छोटासा उल्लेख इथं भगवंतांनी केलेला आहे. भगवंत असं म्हणतात की अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानी एव तस्य का परिदेवना. आरंभी हे सर्व अव्यक्त असतात मध्ये व्यक्त दशेला येतात आणि नंतर परत अव्यक्त स्वरूपाला जातात आणि अव्यक्त स्वरूपाचाच परत व्यक्त दशेला येतो. त्यामुळे याही तऱ्हेने विचार केला तरी देखील आत्मा हा अमरच आहे. तू अमर आहेस. सर्व जीव हे अमर आहेत असं म्हणून भगवंतांनी या आत्म्याला जो जाणतो त्याच्या संबंधी उद्गार काढलेले आहेत की आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. कोणी एखादा याला जेव्हा जाणतो तेव्हा ते आश्चर्यच असतं. याला पाहतो तेव्हा ते आश्चर्यच असतं कारण पाहण्याची सगळी मक्तेदारी डोळ्यांची. असं समजणारा आत्म्याला देखील पाहतो तेव्हा ती आश्चर्याची घटना असते. हे पाहणं म्हणजे आत्म्याशी एकरूप होऊन जाणं आहे. डोळेच पाहतात असं समजू नका. अंधळा देखील पाहत असतो. म्हणून हा जो पाहणं हा शब्द आहे तो जाणण्याच्या अंगाने घ्यावा. कोणी एखादा त्याला पाहतो अर्थात त्याच्याशी एकरूप होऊन जातो तेव्हा ती आश्चर्यासारखी गोष्ट असते. आश्चर्यवत वदती तथैव जाण्यः. आणि पाहून देखील त्याच्या संबंधी जे बोलतात ते आश्चर्यच असतं. किती आश्चर्य असावं. अगदी आपल्या पुण्याचा जर विचार केला तर किती वस्ती असेल 35 लाख 40 लाख वस्ती. तर एवढ्या वस्तीत आत्म्यासंबंधी बोलणारे किती आहेत असं जर म्हटलं तर खरंच आश्चर्यासारखे असतील. वा न वा असं म्हणण्यासारखे. त्याच्याशी बोलणं, त्याच्या संबंधी बोलणं, त्याला जाणून त्याच्या संबंधी बोलणं ही फार कठीण गोष्ट आहे. आश्चर्यवत चैन मन्य श्रुणोती, आणि अशा प्रकारे पाहणं दुष्कर आहे, इंद्रियांचा विषय नाही, आणि तरीही जे पाहतात म्हणजे जाणतात, एकरूप होतात, ते त्याच्याविषयी बोलतात. ज्याच्याविषयी बोलता येत नाही त्याच्याविषयी बोलतात, आणि जे इंद्रियांनी जाणलं जाऊ शकत नाही ते जाणून ते बोलतात. याच्यावर विश्वास ठेवून जे ऐकायला येतात ते तर किती आश्चर्य आहे. कारण या सगळ्या भाकड कथा आहेत असं म्हणणारेच जास्त. मी तो विनोद वाचलेला होता की एक बाई एका डॉक्टरांकडे घाबऱ्या घुबऱ्या जातात की मला काय काहीतरी होतंय, मला मला नीट तपासा, काय होतंय तुम्हाला, काय होतंय ते मला सांगता येत नाही पण मला काहीतरी होतंय. त्यांनी सगळ्या प्रकारे तपासलं, यांना तपासायचं काय हे देखील कळेना, मला काहीतरी औषध द्या. तेव्हा ते डॉक्टर म्हणाले की या दोन गोळ्या घ्या, रात्री झोपल्यावर एक गोळी घ्यायची आणि सकाळी उठायच्या आधी एक गोळी घ्यायची. हे जसं आश्चर्यच, रात्री झोपल्यावर गोळी घेणं आणि उठायच्या आधी गोळी घेणं तुम्हाला सांगता येत नाही तर मग गोळ्याही तशाच घ्या. ज्याच्याविषयी बोलता येत नाही त्याच्याविषयी बोलतायत आणि तरी देखील ऐकायला लोक येतात, हे आश्चर्यच आहे. श्रोत्यांची एक सहृदयताच आहे, तरीही विश्वास ठेवणं, तो आहे अशा रीतीने विश्वास ठेवणं आणि ऐकायला येणं. म्हणून भगवंत म्हणतात की आश्चर्यवत चैन मन्य श्रुणोती, आणि परमार्थाला देखील श्रोते मिळतात हे आश्चर्य आहे. त्याच्याविषयी एक उत्सुकता आहे, थोड्या लोकांना का होईना पण आहे, आणि तो असला पाहिजे अशा भावांनी खरंच ते ऐकायला येतात. आणि अवतीभोवती नास्तिक सांगत असताना की व्यर्थ आहे, खोटं आहे, अफूची गोळी आहे, अर्थ नाहीये, फसवेगिरी आहे, बनवेगिरी आहे, तरी देखील श्रोते येतात, हे आश्चर्यच आहे. भगवंतांना तेव्हा देखील माहीत आहे की आश्चर्याची गोष्ट आहे. श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित, ऐकणं हे आश्चर्य आहे आणि ऐकून देखील त्याला जाणणारा कोणीही नसावा हे केवढं आश्चर्य आहे. कारण जो जाणतो तो मी जाणलं हा अभिमान टाकतो. इंद्रियांनी जाणता येत नाही, जाणण्याला कोणतंही साधन नाही हे समजल्यामुळं कुणीही मी जाणलं म्हणत नाही हे केवढं आश्चर्य आहे. अशा प्रकारे भगवंतांनी हा सांख्य योग अर्जुनाला सांगितला, आणि एवढं ज्याला समजलं तर तो आता सर्वच व्यर्थ आहे, म्हणजे देह व्यर्थ आहे, जो शरीरी आहे तो अमर आहे, आणि शरीर हे जाणारच आहे, ते कर्म करेलच, केलं आणि न केलं कर्म तरी देखील काही एक कर्म त्याला करायलाच लागतील. जर करायलाच लागतील तर प्राप्त वाट्याला आलेली कर्तव्य कर्मच तो करेल, नाही त्या ठिकाणी न करण्याचा मोह आणि नाही त्या ठिकाणी करण्याचा मोह, अशा प्रकारे तो मोहानी चालणारच नाही असं गृहित धरून भगवंतांनी या सांख्य बुद्धीच्या अंतर्गत असणारी कर्मनिष्ठा देखील सांगितली. एवढं सगळं ज्याला समजलं तो हातावर हात ठेवून बसला पाहिजे, त्याने काही कर्म करायला नकोत आता. पण काहीही न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, देहाचा नाही. देह हा करतोच, बसणं झोपणं काहीही न करणं ही देखील क्रियापद आहेत. तशाही तऱ्हेनी कोणत्याही गोष्टींनी क्रियाच संभवते आणि अक्रियत्व हे खास आत्म्याचं लक्षण आहे. म्हणून भगवंत असं म्हणतात की सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभौ जया जयऊ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. अशा तऱ्हेनी तू सुख आणि दुःख समान कर, लाभ आणि अलाभ तू समान कर, जय आणि पराजय तू समान कर आणि कर्तव्य कर्म कर. कारण हे ज्याला समजलेलं आहे तो कर्म न करण्याचं कारण काय, तर सुख होत असेल तर करायचं आणि दुःख होत असेल तर टाळायचं. एवढंच असेल तर जो आत्म्याचं तत्वज्ञान समजला तर तो सुख आणि दुःख समान लेखतो, आपल्या स्वतःला सुख आणि दुःखापासून वेगळं काढतो आणि कर्म करेल. जर आपण वेगळे आहोत दुःखापेक्षाही आणि सुखापेक्षाही, तर सुख आणि दुःख याला विशेष महत्व तो देत नाही. त्याच्या बुद्धीला एक प्रकारे स्थिरता प्राप्त होते, स्थैर्य येतं. लाभ आणि अलाभ याच्याविषयी तो याच प्रकारे विचार करतो. जय आणि अजय, जयाजयऊ पराजय याच्या संबंधी देखील तो असाच विचार करतो. आणि कर्तव्य कर्म करतो, तूही तसंच कर, हा भगवंतांनी सांगितलेला सांख्य उपदेश आहे, आत्मज्ञानाचा उपदेश आहे. या उपदेशाच्या चिंतनामध्ये मुक्त होण्याची युक्ती दडलेली आहे. या उपदेशाचं जो सतत स्मरण करेल तो आपल्या स्वतःला देहापासून वेगळा काढेल, देह जी कर्म करतो त्या कर्मापासून वेगळा काढेल, त्या कर्मांनी जी फळं मिळतात त्या फळापासून वेगळा काढेल, ती फळं जी सुख दुःख रूप असतात त्याच्यापासून वेगळा काढेल आणि निस्संग होऊन राहील, अलिप्त होऊन राहील, आनंदरूप होऊन राहील. अशा प्रकारचं सामर्थ्य या उपदेशामध्ये आहे. खरं म्हणजे हा जो उपदेश आहे, हा उपदेश ऐकला आणि बुद्धीत स्थिर झाला की कामच झालं. जर स्थिर नाही झाला तर याचं वारंवार परिशीलन करावं. आणि वेदांतांनी अशा प्रकारच्या उपदेशाचं, आत्माच आपण आहोत अशा प्रकारच्या उपदेशाचं चिंतन करणं ही पहिली साधना सांगितलेली आहे. चिंतने चिंतने तत्रूपता तत्वम पदार्थ चिंतन, आणि त्या चिंतनाने चिंतन करत करत तद्रूप होऊन राहणं, त्याच्याशी एकरूप होऊन राहणं. जो चिंतन करेल तो मग व्यवहारात देखील ते चिंतन करेल. एक काम करायला चाललेले आहोत आपण, काम तर उत्तम करायचं आहे पण सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. कशाकरता समान, कोण समान लेखणार आणि कशाकरता समान लेखणार, अशा करता की सुख आणि दुःख देह मन बुद्धीचं आहे, मी त्याच्यापासून अत्यंत वेगळा आहे. एवं गुणविशिष्ट न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया. चिंतनाची दिशा ठरलेली आहे. या चिंतनामध्ये जो नेहमीच निमग्न राहतो, नित्य निमग्न राहतो, त्याला दुसरी साधना करण्याची देखील गरज नाही. या चिंतनामध्येच हे सामर्थ्य आहे की तो चिंतन करत करत आत्मस्वरूपाला प्राप्त होऊन जावा. भगवंत इथं तेच म्हणतात, अन्ये सांख्येन योगेन. प्रत्येकाचा हा मार्ग असू शकेल असं नाही, वेगळे वेगळे मार्ग भगवंतांनीच मान्य केलेले आहेत. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति ते आपण पाहिलं, काही मंडळींचा तो मार्ग असू शकेल, अन्य सांख्येन योगेन काही थोड्या लोकांचा खरंच थोडे असू शकतील, पण सांख्य विचारांनी शुद्ध आत्मविचारांनी ते तरुण जातील, ते आत्म्याशी एकरूप होऊन राहतील. गजानन महाराजांना त्या मधमाशा उठल्यानंतर ते तिथं असे बसून राहिले असं पोथीत उल्लेख आहे की हा देह पंचभूतांचा आहे. त्या माशा देहाला चावतात, त्या चावल्या तर पंचभूत पंचभूतांवर बसली आणि काहीतरी केलं. मी त्याच्यापासून अत्यंत अलिप्त आहे. फार कमी लोकांना झेपेल जमेल असा मार्ग पण आहे. गण गण गणात बोते आत्मा हा नेहमीच अलिप्त आहे. या गणामध्ये असतानाच त्याच्यापेक्षा अलिप्त आहे. अशा प्रकारचं सतत चिंतन करणं अशी ही साधना असू शकते. तोच मी आहे, तोच मी आहे असं लाख वेळेला घोकलं आणि मी तो होऊन गेलो असं स्वरूपानंद म्हणतात. या ज्या साधना आहेत या साधना प्रकृतीगत झेपतील अशा साधनानाम अनेकता. सर्व साधना खऱ्या आहेत आणि ही जी साधना आहे या साधनेनी देखील आत्म्यापर्यंत कोणी एखादा पोचतोच. कर्मयोगेन चापरे तर कोणी कर्मयोगाने तिथपर्यंत पोचतो. खरं 13व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी आधी जी गीता सांगितली त्याच्या संबंधी एक दोन श्लोकामध्ये जवळपास सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतील असं पाहिलं. कर्मयोगाने देखील हीच गोष्ट कशी साधते आपण पुढच्या वेळेला बघू. आणि हे झाल्यानंतर अन्ये तू एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. ज्यांना ऐकण्याची गरज आहे असे ऐकतात आणि मग कोणती तरी साधना करून वरच्यापैकी त्या श्रवणाच्या जोरानी तेही ऐकून आणि साधना करून मुक्त होऊन जातात असं भगवंत सांगतात. आपण यथाक्रम ते पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी.